आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आठव्या वेतन आयोगाची स्थापना करायला केंद्र सरकारची मंजुरी. इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात 2 उपग्रह जोडण्याचा प्रयोग यशस्वी. मुदत संपल्यानं 6 जिल्हा परिषदा आणि 44 पंचायती समित्यांवर प्रशासक नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. आणि विश्वचषक खो खो स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ आपापल्या गटात अव्वल स्थानावर, उपांत्यपूर्व फेरीतील स्थानही निश्चित. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. याच्या शिफारसी 2026 पासून लागू होतील. 7व्या वेतन आयोगाचा कालावधी पुढच्या वर्षी संपणार आहे. तोपर्यंत या वेतन आयोगाच्या शिफारसी प्राप्त होतील असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं. आयोगाचे अध्यक्ष आणि 2 सदस्यांची नेमणूक लवकरच होईल असंही ते म्हणाले.
माननीय प्रधानमंत्रीजीने केंद्र सरकारचे सभी कर्मचारियों के लिए 1 सेंट्रल पे कमिशन को मंजूरी दे दी. प्रधानमंत्री जी ने एक रेगुलर रिदम के साथ पे कमीशन बनाने का जो एक संकल्प लिया है. 2016 में लास्ट पे कमीशन, 7th पे कमीशन स्टार्ट हुआ था, तो 2026 में इसका टर्म कंप्लीट होता है. उससे वेल बिफोर 2025 में 8 पे कमीशन स्टैब्लिश करने से सफिशियंट टाइम मिलेगा वेल बिफोर द कंप्लीशन ऑफ द पीरियड ऑफ 7th पे कमीशन.
श्रीहरिकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरं लॉन्च पॅड उभारायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. चंद्रावर मानव पाठवण्याच्या इस्रोच्या आगामी मोहिमांसाठी याचा वापर होईल. इस्रोच्या महत्वाकांक्षी स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात 2 उपग्रह एकमेकांशी जोडण्याचं डॉकिंग काल यशस्वी झालं. या मोहिमेअंतर्गत अवकाशात सोडलेल्या चेसर आणि टार्गेट या 2 उपग्रहांना इस्रोनं यशस्वीरित्या जोडलं. इस्रोच्या या यशामुळे अशा प्रकारचं तंत्रज्ञान असलेला भारत हा जगातला 4था देश ठरला आहे. अंतराळ मोहिमांसाठी हे तंत्रज्ञान अतिशय महत्वाचं आहे. चांद्रयान 4 आणि भारतीय अंतराळ स्थानक उभारणीसारख्या भविष्यातील अनेक मोहिमांसाठी याचा इस्रोला मोठा उपयोग होणार आहे. इस्रोच्या या यशाबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. मुदत संपल्यानं राज्यातल्या 6 जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या 44 पंचायती समित्यांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या जिल्हा परिषदांमध्ये नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर यांचा समावेश आहे. या 6 जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणाऱ्या 44 पंचायत समित्यांची मुदतही संपल्यानं प्रशासक नेमण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील. दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यास काल झालेल्या राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसित करावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेट आणि राज्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मंत्रालयात मंत्री परिषद बैठकीनंतर त्यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केली. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सिडबी म्हणजेच लघु उद्योग विकास बँकेकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी रुपये तर प्रत्येक प्रादेशिक विभागाला 30 कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्र हे आता स्टार्टअप्समध्ये सर्वाधिक महिला डिरेक्टर असलेलं राज्य देशामध्ये झालेलं आहे. ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि देशातल्या स्टार्टअप इकोसिस्टीमच्या पहिल्या 7 राज्यांमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं राज्य हे महाराष्ट्र आहे. ही देखील आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज आपण एका नवीन जगामध्ये आहोत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे आपलं आराध्य आहेत आणि याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीशी आपलं भावनिक नातं आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संविधान गौरव अभियान सन्मान सभा आयोजित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील पहिली संविधान गौरव अभियान सन्मान सभा शिंदे यांच्या उपस्थितीत काल पुण्यात झाली, त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले स्मारक परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, हेमंत रासने उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले,
एक संकल्प आपके द्वारा भी मैं लेवाना चाहता हूं. भारतवासी होने के नाते, महाराष्ट्र के नागरिक होने के वास्ते, महाराष्ट्र ने सदैव देश की क्रांति, देश के इतिहास, देश की प्रगति, देश के विकास में अपना बलिदान दिया है, अपना योगदान दिया है. और एक संकल्प हमें लेना होगा कि ये धरती झुकेगी नहीं, ये लोकतंत्र रुकेगी नहीं और भारत का मस्तक झुकेगा कभी नहीं. संविधान की रोशनी के आधार पर 75 वर्ष गुजरे हैं और ये सफर अमृतकाल से शताब्दी काल तक, ये सफर संकल्प से सिद्धि तक, यही संविधान भारत के 140 करोड़ नागरिक को सदैव अपनी रोशनी प्रदान करेगी और एक विकसित भारत, एक विश्व गुरु भारत का निर्माण करने में आप और हमें एक नया उत्साह जरूर देगी.
देशाची समृद्ध परंपरा आणि वारसा जगभरात पोचवण्यात चित्रपट क्षेत्राचा मोठा वाटा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ते काल बोलत होते. देशाच्या विविध भागात चित्रपट महोत्सव भरवले जात आहेत, यातून चित्रपट, संगीत, नाटक आणि नृत्याविषयी लोकांना असलेली रुची दिसून येते, असं जाजू म्हणाले. जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. चंद्रपूरमध्ये हवामान बदलासंदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ते काल बोलत होते. आमदार सुधीर मुनगंटीवार, जलपुरुष राजेंद्र सिंह, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ उज्ज्वला चक्रदेव आदी यावेळी उपस्थित होते. नवी दिल्लीत राष्ट्रीय युवा महोत्सवात झालेल्या लोकनृत्य स्पर्धेत वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या संघानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं. या संघाचं काल वसईत लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आलं. अभिनेता सैफ अली खान यांच्यावर काल पहाटे त्यांच्या मुंबईतल्या घरी अज्ञात इसमानं चाकू हल्ला केला, त्यात त्यांना 6 ठिकाणी जखमा झाल्या होत्या. त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, यात डॉक्टरांनी मणक्यातून चाकूचा तुकडा बाहेर काढला. सैफ अली खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली. दरम्यान या प्रकरणानंतर विरोधकांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरून सरकारवर टीका केली आहे. त्यावर देशातल्या सर्व महानगरांमध्ये मुंबई हे सर्वात सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. विश्वचषक खो खो स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या आणि महिलांच्या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला असून आपापल्या गटात दोन्ही संघ अव्वल स्थानावर आहेत. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या संघानं काल भूतानवर 71-32 असा विजय मिळवला, तर महिला संघानं मलेशियावर 120 अशी मात केली. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 8व्या वेतन आयोगाची स्थापना करायला केंद्र सरकारची मंजुरी. इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात 2 उपग्रह जोडण्याचा प्रयोग यशस्वी. मुदत संपल्यानं 6 जिल्हा परिषदा आणि 44 पंचायती समित्यांवर प्रशासक नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आणि विश्वचषक खो खो स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ आपापल्या गटात अव्वल स्थानावर, उपांत्यपूर्व फेरीतील स्थानही निश्चित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.